चीनीमंडी.com पॉडकास्ट. ऊस दरात वाढीसाठी शेतकऱ्यांची निदर्शने. वाढत्या महागाईतही सरकारने ऊसाच्या दरात कसलीही वाढ केलेली नाहीये. युरियासह शेतकरी वापर करणाऱ्या सर्व खत आणि कीटकनाशकांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. तसेच पूर आणि पाणी साठल्याने नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देखील मिळत नाहीये. या सर्व मागण्यांसह सोमवारी शेतकरी संघाने अनुमंडळ समक्ष निदर्शने केली. शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसान भरपाईसह आपल्या 7 सूत्रीय मागण्यांचे निवेदन SDM यांना दिले. ऊसतोड संघाचे प्रदेश सचिव छोटे श्रीवास्तव यांच्या नेतृत्वामध्ये रामविलास सिंग, संजीव गुप्ता, लालबाबू यादव, मदन मोहन दुबे यांनी शेतकऱ्यांनी SDM यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की वाढत्या महागाईला लक्षात घेऊन ऊसाचे मूल्य 450 रुपये प्रतिक्विंटल असावे, तरच नुकसान झालेल्या पिकाची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी. याशिवाय ट्रॅक्टर वरचा व्यवसाय कर परत घेतला जावा. पूर आणि COVID-19 पाहता शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जावे. शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरवर निबंधन शुल्क घेऊ नये. याशिवाय गेल्या 2 वर्षापासून ऊस बियांवर मिळणारे अनुदान शेतकऱ्यांना द्यावे. यावेळी शेतकरी नेता अखिलेश कुमार, साहेब यादव, मंकेश्वर दीक्षित, राम सुदामा सहानी, सोहन कुमार, चंद्रजित राय, मदन चौधरी, मुन्ना यादव, सगीर अहमद आदी शेतकरी उपस्थित होते.